चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंद पूजिन भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रव्यं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसि क्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं